नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागांतल्यान राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंयची काजू फेणी आंतरराष्ट्रीय विमानतळार करमुक्त विक्री करूंक मेळची, भौशीक बांदकाम खात्यांतली रिती पदां भरची, 150 वायफाय हॉटस्पॉट तयार करपाचो प्रस्ताव अशा साबार प्रस्नांचेर जाली चर्चा. सीएससी 2022 खातीर फटीची कागदपत्रां दिवन उमेदवारी मेळिल्ली पुजा मनोरमा दिलीप खेडकर हिची उमेदवारी रद्द, फुडल्या खंयच्याच परिक्षांनी वांटो घेवपाक कायमची बंदी. गोवा बागायतदार संस्थेची 60 वर्सां पुराय. शिंदगी वेवसायात घुसपल्ल्या बायलांक भायर सरपाक सरकारान धोरण तयार करचे, अर्ज संस्थेचो सरकाराक उलो. शिवोले सरकारी प्राथमिक भलायकी केंद्राची पळोवणी भौशीक बांदकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी केल्या. ह्या केंद्राच्या डागडुजी खातीर सुमार 53 लाख रुपया खर्च येतलो आनी 1 ऑक्टोबर सावन काम सुरू जावन 2 म्हयन्या भितर पुराय करतले, अशें उतर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी दिलां. शिवोलेचे आमदार डिलायला लोबो हांच्या प्रस्नाक तांणी ही जाप दिली. गोंयच्या काजूक आनी काजू फेणेक प्राधान्य दिवपाक गोंय रानविकास महामंडळा वतीन फावो ती पावलां उबारल्यात. गोंयच्या फेणीक आनीक प्रसिद्धी मेळची आनी व्हडा प्रमाणात विक्री जावची म्हण आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर फेणीची करमुक्त विक्री जावप गरजेचे आसा, अशें परयेचे आमदार डॉ देविया राणे हांणी मागणी केली. थळाव्या काजूक जीआय टॅग मेळ्ळा. भायलो काजू गोंयांत हाडून गोंयचो काजू म्हण विकतात, देखून माहिती प्रसिद्ध खातें आनी पर्यटन खात्याच्या माध्यमांतल्यान गोंयच्या काजूचो प्रचार जावप गरजेचे आसा अशें राणे उलयली. भौशीक बांदकाम खात्यान 80 सुवात्यो रित्यो आसात, तशेंच राजपत्रीत अधिकाऱ्यांची 7 पदां खाली आसात. ही पदां केन्ना भरतले असो प्रस्न आमदार विरेश बोरकार हांणी केला. मुंबईत उपचाराक वचपी गोंयकारांक गोवा सदनात रावपाची सुविधा दिवपाची मागणी तांणी केली. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य येवजणे अंतर्गत गोंयांत 41,098 कुटुंबांक भलायकी सेवा फावो जाल्या आनी हातून 17 हॉस्पिटलांचो आसपाव आसा अशी माहिती केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण विभागान दिल्या. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हांणी राज्यसभेत अतारांकीत प्रस्नाक ही जाप दिली. ह्या येवजणेत सद्यस्थिती कितें आसा अशें तानावडे हांणी प्रस्न केल्लो. तातूंत लावार्थ्यांची संख्या आनी तपशीलासयत गोंयांतली हॉस्पिटलां आनी भलायकी सुविधा संदर्भातय प्रस्न विचारिल्ले. सरकाराच्या माहिती तंत्रज्ञान खात्यावरवीं राज्यांत 150 वायफाय हॉटस्पॉट तयार करपाचो प्रस्ताव आसा. खासगी एजन्सी मार्फत वायफाय हॉटस्पॉटाची निर्मिती जातली अशी लेखी जाप माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. दिगंबर कामत हांच्या प्रस्नाक मंत्र्यांनी ही लेखी जाप दिल्या. 150 वायफाय हॉटस्पॉट तयार करपाचो प्रस्ताव आसलो तरी अजून जागे निश्चित जावपाचे आसा. सुवातीचो सोद घेवपाची प्रक्रिया सुरू आसा. ते निश्चित जावन नासले तरी 4 एजन्सीची नेमणूक जाल्या. मेसर्स डिजिटल नेटवर्क असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स जीटीपीएल ब्रॉडबँड प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इन्फॉर्मॅटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आनी दिनेश इंजिनियरींग लिमिटेड ह्या 4 एजन्सीची नेमणूक केल्या. वायफाय हॉटस्पॉटाचो वापर लोकांक कशे तरेन घेवप शक्य जातले ह्या विशींची प्रक्रिया निश्चित जावपाची आसा. पंचायतीत ग्रामीण उदरगत प्राधिकरण म्हळ्यार आरडीए खाला ज्या ग्राम रोजगार सहायकांची नेमणूक जाल्या तांची नोकरी सध्या तरी कंत्राटी स्वरुपाचीच उरतली. तांकां सेवेत कायम करपाचो सध्या तरी प्रस्ताव ना अशी लेखी जाप ग्रामीण उदरगत प्राधिकरणाचे मंत्री गोविंद गावडे हांणी दिली. आमदार क्रूज सिल्वा हांच्या लेखी प्रस्नाची तांणी ही जाप दिल्या. गांवगिऱ्या वाठारांत वा पंचायतींनी ग्रामीण उदरगत प्राधिकरणामार्फत तरेकवार येवजणींची कामां जाता. मनरेगा खाला जावपी कामांचो मुद्दो नियाळ दवरचो पडटा. हाका लागून पंचायती कडल्यान ग्राम रोजगार सहायकाची नेमणूक जाता. आतां मेरेन 15 पंचायतींनी ग्राम रोजगार सहायकाची नेमणूक जाल्या. ह्या सगळ्यांक म्हयन्याक 21,116 रुपया पगार आसा. सगळ्यांची नेमणूक डिसेंबर 2021 वर्सा जाल्या. सगळ्या ग्राम रोजगार सहायकाकडेन दुसऱ्या पंचायतीचो ताबो आसा. 18 जुलै 2024 दिसा नागरी सेवा परिक्षा 2022 म्हळ्यार सीएससी 2022 खातीर तात्पुरती शिफारस केली उमेदवार पुजा मनोरमा दिलीप खेडकार हिका केंद्रीय लोकसेवा आयोग म्हळ्यार युपीएससीन कारण दाखय नोटीस म्हळ्यार एससीएन जारी केल्ली. परिक्षेच्या नेमात परवानगी दिल्ल्या मर्यादे भायर तिची फटीची वळख दिवपी प्रकरणात तिका 25 जुलै 2024 मेरेन एससीएनात आपलो प्रतिसाद सादर करपाचो आशिल्लो, पूण तिच्या प्रतिसादा खातीर गरजेचे कागदपत्र एकठांय करपाक मेळचे म्हणून 4 ऑगस्ट 2024 मेरेन चड वेळ दिवपाची विनवणी तिणें केल्ली. युपीएससीन पुजा मनोरमा दिलीप खेडकर हाच्या विनंतीचेर बारीकसाणेन विचार करून तिका 30 जुलै 2024 दनपारा 3:30 मेरेन आपलो प्रतिसाद दाखल करपाक वेळ दिलो आनी स्पश्टपणान सांगिल्ले की ही तिची निमणी संद आनी फुडली वाड मेळची ना. वयल्या तारखेमेरेन वा वेळामेरेन प्रतिसाद मेळना जाल्यार युपीएससीक कसलो संद दिनासतना फुडली कारवाय करतली अशें तिका स्पश्ट सांगिल्ले. मुदतवाड दिवनूय ती विहित मुदतीर तिचें स्पश्टीकरण सादर करूंक शकली ना. युपीएससीन नोंदणी करून बारीकसाणेन तपासणी करून तिका सीएससी 2022 नेमाच्या तरतुदींचें उल्लंघन केल्ल्याची दोशी थारायल्या. सीएससी 2022 खातीर तिची तात्पुरती उमेदवारी रद्द जाल्या आनी युपीएससी फुडल्या सगळ्या परिक्षांनी आनी निवडींनी तिका कायमची काडून उडयल्या. पुजा मनोरमा दिलीप खेडकर हिच्या प्रकरणाच्या फाटभुयेर युपीएससीन 2009 ते 2023 मेरेन 15 वर्सां खातीर सीएससीच्या अंतीम शिफारस केल्ल्या 15,000 उमेदवारांच्या उपलब्ध आशिल्ल्या डेटाची सखोल तपासणी केल्या. ह्या सविस्तर अभ्यासा उपरांत खेडकराची केस सोडल्यार सीएससी नेमाखाला परवानगी दिल्या परस चड हेर खंयच्याच उमेदवारांक फायदो जाल्ल्याचें दिसूंक ना. पुजा मनोरमा दिलीप खेडकराच्या एकल्याच प्रकरणांत तिणें फक्त तिचें नांवूच न्हय तर तिच्या पालकांचेंय नांव बदलिल्लें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. राज्यातली नामनेची सहकारी संस्था गोवा बागायतदार सहकारी संस्थेक आयज 60 वर्सां पुराय जातात. शेतीमालाक बरी बाजारपेठ उपलब्ध करून दिवपा वांगडाच शेतकारांक आपल्या म्हालाक बरे मोल मेळचे म्हणून बागायतदार संस्थेन केल्लो वावर तोखणायेक पात्र आसा. राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारातले 9,500 शेतकार ह्या संस्थेचे वांगडी आसात. गोंयभरात बागायतदार सहकारी संस्थेच्यो 29 फाटे कार्यरत आसात अशी माहिती राज्य एनआरआय आयुक्त तशेंच संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावयकार हांणी दिली. 5 फावट राज्य पुरस्कार आनी 1 फावट सहकारितेचो राष्ट्रीय पुरस्कार ह्या सहकारी संस्थेक फावो जाला अशें सावयकार हांणी सांगले. पाटो हांगा संस्कृती भवनात तस्करी दीस विरोधी कार्यावळीत अर्ज ह्या संस्थेन कार्यावळ आयोजीत केल्ली. अर्ज ह्या संस्थेवरवी शिंदळकीच्या वेवसायात गुंतलेल्या बायलांक भायर सरपाक मजत दितात. गोंय हे सध्या शिंदळकी वेवसायातले एक मुखेल केंद्र जायत चल्ला. गोंय राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या आकडेवारी प्रमाण गोंयात सुमार 5,000 बायलां ह्या वेवसायात आसात. तांच्या कुटुंबात कसल्यो ना कसल्यो समस्या आसात अशें दिसून आयलां अशें अर्ज संस्थेचे अरुण पांडे हांणी माध्यमां कडेन उलयतना सांगले. गोंयात ज्यो बायलो ह्या शिंदळकीच्या वेवसायात आसात तांचे घरचे दादले एकतर बेबदे आसतात वा कामाक वचनासतना घरांत रावपी आसतात. तांच्या कुटुंबा कडेन उत्पन्नाचो फावो ते साधन नासता, रिणां आसता. अशा परिस्थितीत कुटुंबातल्यो चलयो वा बायलांक ह्या वेवसायात येवपाक भाग पडटा. हाका आळबंद हाडपाक जाय तर फुडारात गोंयाक खूप वायट परिणाम भोगचे पडटले अशें पांडे हांणी सांगले. देशांतल्या कांय राज्यांतल्यान वा नेपाळ, बांगलादेश, युगांडा, केनिया ह्या सारख्या देशांतल्यान चलयांक वेवसाय धाडटात. देशी पर्यटकांची मागणी खूप आसता. म्हापशा आनी कळंगूट हांगा सुवात मेळ्ळी तर ते बायलां खातीर रोजगार केंद्र सुरू करपाक सोदता. देखून ह्या शिंदळकी वेवसायाक आळबंद घालपाक सरकारान धोरण आखपाक जाय अशें पांडे उलयले. उत्तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान बार्देस म्हालांतल्या साल्वादोर दमून, पेनदिफ्रांक, सांगवळदा, पिळण, मारणा, साळगांव आनी सुकूर पंचायत वाठारांतल्या रस्त्याचेर नो पार्कींग वाठार अधिसूचीत केल्यात. परवरी बाजार ते आराडी जंक्शन मेरेन, सुकूरचेर जंक्शना सावन 800 मीटर मेरेन, वेताळ राष्ट्रोळी हनुमान गणपती देवस्थान ते राष्ट्रोळी वेताळ पेड कदंब डेपो रस्त्यार 600 मीटर मेरेन, चॉपस्टीक जंक्शन ते आटपाक जंक्शन 400 मीटर मेरेन, राष्ट्रोळी वेताळ ते चॉपस्टीक जंक्शन 950 मीटर मेरेन आनी आल्तो स्पोर्ट्स क्लब जंक्शन ते सरकारी मळावी शाळा जंक्शन मेरेन दोनी वटेन नो पार्कींग वॉटर अधिसूचीत केला आनी आवश्यक ती येरादारी सुचोवणी तकते लावपाचो आदेशही दिला. देशभरात पर्यटन वाठाराक चालना मिळून या क्षेत्राची उदरगत जायत आसा. तशेंच पंचतारांकीत हॉटेलांक आंतरराष्ट्रीय ब्रँडांक कुशळ मनीसबळ पुरवण करपाक मागणी आसा. हेच फाटभुंयेर सावंतवाडीच्या माय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट 5 ऑगस्ट म्हणसर विद्यालयात प्रवेश घेवपाक प्रवेश अर्ज मागयल्यात. सैमीक सुविधकायेन भरिल्ल्या वाठारातले हे कॉलेज विद्यार्थ्यांक हॉटेल आनी हॉस्पिटेलिटी मॅनेजमेंटाचे प्रशिक्षण दितले. खासा म्हणजे हे महाविद्यालय पर्यटन मंत्रालया खाला नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टॅक्नॉलॉजी दिल्ली कडेन संलग्न आसा आनी ताका अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची म्हणजे AICTEची मान्यताय आसा. चड म्हायती खातीर www.meiiam.in हाचेर संपर्क करूं येता. खेळ आनी युवा वेव्हार खात्यान आयोजित केल्ल्या राज्य पांवड्यावेल्या 14 वर्सां सकयल्या योगासन सर्तीत पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयाच्या पंगडान उपविजेतेपद मेळयले. केंद्राच्या निर्देशा प्रमाण पुराय देशभरात शिक्षण सप्ताह उपक्रम राबयलो. ह्या उपक्रमाअंतर्गत समुदाय सहभाग दिवस ह्या अंतर्गत शाळांनी तिथीभोजन म्हणल्यार स्नेहभोजन कार्यावळी आयोजन केल्ल्यो. खेडे सावयवेरे हांगा श्री दत्त मंदिराच्या 38व्या वर्धापन दिसा निमतान श्री दत्तात्रय देवस्थान आनी दत्तात्रय खेळ आनी सांस्कृतीक मंडळ हाच्या जोडपालवान अखिल गोवा दादलो बायल आनी बाल घुमट आरती सर्त घडून हाडल्या. 8 ऑगस्टाक देवस्थानाच्या वर्धापन दिसा निमित्त सकाळी पुजा, आरती आनी महाप्रसाद आसतलो तर सांजे 26वी अखिल गोंय पांवड्यावेली घुमट आरती सर्त जातली. आके मडगांवच्या श्री गणेशोत्सव युवक मंडळा वतीन 11वी अखिल गोवा अभंग गायन सर्त आयतारा 11 सप्टेंबराक सांजे 5 आके मंडपात जातली. आनी आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंयची काजू फेणी आंतरराष्ट्रीय विमानतळार करमुक्त विक्री करूंक मेळची, भौशीक बांदकाम खात्यांतली रितीपदां भरची, 150 वायफाय हॉटस्पॉट तयार करपाचो प्रस्ताव अशा जाबार प्रस्नांचेर जाली चर्चा. सीएससी 2022 खातीर फटीची कागदपत्रां दिवन उमेदवारी मेळिल्ली पुजा मनोरमा दिलीप खेडकर हिची उमेदवारी रद्द, फुडल्या खंयच्याच परिक्षांनी वांटो घेवपाक कायमची बंदी, गोवा बागायतदार संस्थेची 60 वर्सां पुराय, शिंदळकी वेवसायात घुसपल्ल्या बायलांक भायर सरपाक सरकारान धोरण तयार करचे, अर्ज संस्थेचो सरकाराक उलो. आणि इथल्या प्रादेशिक खबरो सोपल्या.